नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ शं च मे मयश्च मे प्रियं च मेऽनुकामश्च मे कामश्च मे सौमनसश्च मे भद्रं च मे श्रेयश्च मे वस्यश्च मे यशश्च मे भगश्च मे द्रविणं च मे यन्ता च मे धर्ता च मे क्षेमश्च मे धृतिश्च मे विश्वं च मे महश्च मे संविच्य मे ज्ञात्रं च मे सुश्च मे प्रसूश्च मे सीरं च मे लयश्च मरुतं च मे नृतं च मे यक्ष्मं च मे नामयश्च मे जीवातुश्च मे दीर्घायुत्वं च मे न मित्रं च मे भयं च मे सुगं च मे शयनं च मे सुषा च मे सुदिनं च मे ऊर्ष मे सुनृता च मे पयश्च मे रसश्च मे घृतं च मे मधु च मे सग्धिश्च मे सपीतिश्च मे कृषिश्च मे वृष्टिश्च मे चैत्रं च मोद्भिद्यं च मे रयिश्च मे रायश्च मे पुष्टं च मे पुष्टिश्च मे विभु च मे प्रभु च मे बहु च मे भूयश्च मे पूर्णं च मे पूर्णतरं च मे क्षितिश्च मे कूयवाश्च मे नं च मे शुच्य मे ब्रीहयश्च मे यवाश्च मे माशाश्च मे तिलाश्च मे मुद्गाश्च मे खल्वाश्च मे गोधूमाश्च मे मसुराश्च मे प्रियं गवश्च मे णवश्च मे श्यामाकाश्च मे नीवाराश्च मे।
सर्व साधकांना नम्र विनंती आहे, आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं। भगिनी वर्गाला अशी विनंती आहे, आपापले पर्सेस आपण मांडीवर घ्याव्यात आणि स्वामी स्वरूपानंदांच्या फोटोच्या दिशेने आपण जास्तीत जास्त सरकून घ्यावं, तसंच पुढच्या बाजूला सरकून घ्यावं। पुरुष वर्गाने पांडुरंगाच्या बाजूला सरकून घ्यावं आणि जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं। आपापले मोबाईल फोन्स आपण बंद अथवा सायलेंट मोडवर आहेत याची दक्षता घ्यावी। स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त मिलिंददादा आपल्याला सांगणार आहेत।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। माया अपार्टमेंट मधील ध्यान मंदिर ही मंडळाची पहिली वास्तू ठरली। परमार्थाचा प्रचार प्रसार करायचा असेल तर फक्त निरूपण प्रवचन करून सारं साध्य होत नाही। सिद्धांत हा सिद्ध व्हावा लागतो, एकदा नव्हे अनेकदा तो सिद्ध करावा लागतो, एकानं नव्हे अनेकांनी। स्वामीजी हे साधनावादी संत होते। सिद्धांत आणि त्याची सिद्धता यांना जोडणारा सेतू म्हणजे साधना। स्वामीजींनी नेमकी याच साधनेची कास धरण्याचं ठरवलं होतं। साधना ही प्रधान, ती सातत्यानं केली तरच निश्चयात्मक आत्मज्ञान अंतःकरणात दृढावत जातं। स्वतः साधन सिद्ध होऊन येणाऱ्या सर्व साधकांनाही साधना प्रवण करण्याच्या त्यांच्या कार्याला या ध्यान मंदिरापासून खऱ्या अर्थानं सुरुवात झाली। साधनेचा प्रयोग पुन्हा पुन्हा रोजच्या रोज करण्यासाठी साधकांना हक्काची जागा स्वामीजींनी उपलब्ध करून दिली आणि त्या जागेत आता साधनेच्या आवर्तनांना प्रारंभ झाला होता। आठवड्यातून 5 दिवस मंगळवार ते शनिवार माया अपार्टमेंटचं केंद्र भरायला लागलं। दुपारी 12 ते 1:30 आणि सायंकाळी 6:30 ते 8 अशा वेळा असत। दुपारच्या वेळेस येणाऱ्या साधकांची संख्या कमी असे। प्रामुख्यानं भगिनी वर्गाला ही वेळ सोयीची होती, त्यांना निर्वेदपणे साधना करता यावी असाच उद्देश स्वामीजींचा होता। दुपारी 12 वाजल्यापासून ध्यान मंदिर उघडं असे। स्वामीजी ठीक 12:30 वाजता केंद्रात येत, आल्यावर एक उदबत्ती लावत असत। मुखानं हरी हरी, ज्ञानोबा, माऊली, स्वामीजी असं अगदी हळुवारपणे स्मरण करत ते आसनस्थ होत। हे करताना त्यांची चाहूल लागली की ध्यानाला बसलेल्या साधकांना जणू अंगावरून मोरपीस फिरवावं असा आल्हाद वाटत असे। त्यानंतर ते साधारण 1/2 तासापर्यंत ध्यानाला बसत असत। त्यावेळेस सुद्धा त्यांच्या सोहम श्वासांचा ध्वनी ऐकत राहावा असं वाटे। एखाद्या हेमाडपंथी शिवालयाच्या गाभाऱ्यात उच्चारलेला ओंकाराचा स्वर चक्राकार गतीने घुमत घुमत वर थेट कळसापर्यंत जावा आणि तिथेच लयस्थ व्हावा अशी काहीशी भावना स्वामीजींचा सोहम नादाचा ध्वनी ऐकताना होत असे। कधीतरी आम्ही मुलं वेळ मिळत असेल तेव्हा जात असू, त्यावेळेला ह्या नादश्रवणाचं मुख्य आकर्षण वाटे। ते ऐकताना सहजच आपलंही मन शांत होऊन जाई आणि ध्यानातल्या निशब्द निर्विचार स्थितीची किंचितशी अनुभूती सुद्धा येईल। नोकरी उद्योगांमुळं रोज जाणं आम्हाला जमत नसे, पण जेव्हा जमेल तेव्हा फार ओढीनी आम्ही सर्व तिथे जात असू। 1 वाजता स्वामीजी ध्यान विसर्जित करत, त्यानंतर ते ज्ञानेश्वरीची एक ओवी लिहून काढत, हलक्या आवाजात केव्हा केव्हा त्यांचा साधकांशी संवाद चाले, कधी कोणाच्या शंकांचं निरसन करीत तर कधी एखाद्या भगिनीची मोठ्या वात्सल्यानं समजूत घालत असत। क्वचित प्रसंगी साधकांकडून आलेल्या पत्रांना काय उत्तर लिहावं याबद्दल चिन्मयी किंवा सुषमाताई यांना काही सूचना देत, किंवा त्यांनी लिहून आणलेला मजकूर तपासून त्याखाली आपला आत्मतृप्त स्वामी माधवनाथ अशी स्वाक्षरी करत। सुमारे 1:30 वाजण्याच्या आसपास ते उठत, त्याआधी जमलेले सर्व साधक त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवून नमस्कार करत आणि स्वामीजी खडीसाखरेचा प्रसाद हातावर ठेवत असत। थंडी, वारा, ऊन, पाऊस या कशाला न जुमानता स्वामीजींचा हा परिपाठ सुरू झाला। सायंकाळचं केंद्र ठीक 6:30 वाजता उघडलं जाई। ज्यांना शक्य आहे त्यांनी संध्याकाळी येऊन ध्यानाला बसावं अशी त्यांची इच्छा होती। त्यानुसार 35-40 साधक रोज तिथे ध्यानाला बसलेले असत। स्वामीजी ठीक 7 वाजता केंद्रात येत, शांतपणे आपल्या आसनावर बसत। सध्या माया अपार्टमेंटमध्ये जिथे स्वामीजींचं आसन आहे त्याच ठिकाणी तेव्हा एक दिवाणासारखं स्वामीजींचं आसन होतं। आसनावर बसून ते ध्यानाला बसलेल्या साधकांवर कौतुकानं नजर फिरवत असत। एखादा साधक अत्यंत शांत स्थिर होऊन बसला असेल तर त्याच्याकडे बराच वेळ निरखून पाहत। स्वामीजींची शोधक नजर सहजतेने प्रत्येकाच्या ध्यानाची तऱ्हा तपासत असे। काही वेळा ऑफिसमधून आलो की तातडीने आवरून ध्यानाला जात असे। बसल्यावर 15-20 मिनिटं चांगलं ध्यान चाललंय असं वाटत असतानाच विचारांची खोल तंद्री लावून झोप येई, बसल्या बसल्या पेंगत असे। स्वामीजींनी हे निश्चितच ओळखलं असणार। त्यांनी केंद्रात सगळ्यांना उद्देशून बोलताना सांगितलं की आपण संध्याकाळी ध्यानाला बसताना ताजेतवानं असणं गरजेचं आहे, कधी कधी आपण दिवसभरांच्या श्रमामुळे थकून गेलेले असतो, प्रयत्न केला तरी ध्यानात सावध राहता येत नाही, मध्येच झोप लागते, ध्यानाला बसल्यासारखं वाटतं, पण खरी ती निद्रात असते। अशा वेळेस आपण ध्यानाआधी थोडी विश्रांती घ्यावी, 15-20 मिनिटांची डुलकी घेऊन मग ध्यानाला बसावं। त्यानं आपली ध्यानातली सावधता टिकू शकते, ध्यानात पेंग येत नाही। मी जे समजायचं ते समजलो। त्यानंतर घरी संध्याकाळी 15-20 मिनिटं झोप काढून मग केंद्रात यायला सुरुवात केली। जेव्हा जेव्हा झोप झालेली असेल तेव्हा ध्यान उत्तम साधत असे। संध्याकाळी 7:25 वाजता गिलासला दिवे लावण्याची सूचना स्वामीजींनी देऊन ठेवली होती। त्यानंतर तो उदबत्ती लावून स्वामीजींच्या हातात देई। ते डावीकडे आणि उजवीकडे असलेल्या संतांच्या प्रतिमांना ज्ञानोबा स्वामी यांना उदबत्तीने आपल्याच आसनावरून ओवाळत असत। माऊलींना आणि स्वरूपानंदांना अत्यंत प्रेमानं आळवत मुखावर उमटलेले शरणागत आणि उपकृत भाव केंद्रात जमलेल्या सर्वांनाच एका उदात्ततेचा स्पर्श करून जात। त्यानंतर ठीक 7:30 वाजता प्रार्थना होई। केवलम करुणाकारम, ज्ञानेशांघ्री, ज्ञानोबांची आरती आणि स्वरूपानंदांची आरती होत असे। जय जयकार होऊन स्वामीजी प्रसन्न चर्येनी सर्वांकडे पाहत, गंभीर, अंतर्मुख आणि प्रसन्न अशा मिश्र भावनांचं किंवा त्याही पेक्षा एका वेगळ्याच भावनेचं आविष्कार त्यांच्या मुखकमलावर विलसत असे। त्यांच्या डाव्या हाताच्या भिंतीला टेकून पूजनीय मातोश्री सरलाताईंचं आसन घातलेलं असे। त्यावर सरलाताई अत्यंत सहजतेने ताठ मांडी घालून बसायच्या। त्यांच्या शालीन आणि मर्यादाशील स्वभावानुसार त्या अबोलपणे केंद्रात सहभागी असत। स्वामीजी कधी त्यांची जावयावरनं किंवा घरातल्या सामानावरनं चेष्टा करत तर त्या अत्यंत गोड हसून त्यांना प्रतिसाद देत आणि क्वचित एखादं वाक्य उच्चारत। स्वामीजी आणि सरलाताई या दोघांच्याही चेहऱ्यावरील सोज्वळता आणि प्रसन्नता थक्क करून टाकणारे होते। प्रार्थनेनंतरचा कार्यक्रम ठरलेला नसे। 7:30 ते 8:15 हा वेळ पूर्णपणे स्वामीजींच्या हातात असे। त्यात कधी ते उत्स्फूर्तपणे बोलत, कधी ताराताई सुलोचना यांना अभंग म्हणायला सांगत, एखाद्या वेळेस विलासला सत्यसाई महाराजांच्या केंद्रातील सामूहिक भजन म्हणायला सांगत, एखाद्या खेपेस एखाद्या अभंगावर थोडस बोलत, काही वेळा त्या अभंगावरच काही गमतीदार टिप्पणी करत असत। एकदा पंत महाराजांचा पंचारती ओ वाळू, पंचारती ओ वाळू असा आरती वजा अभंग सुलोचनानं म्हणला। अतिशय गोड असा तो अभंग आहे। स्वामीजी त्यानंतर तिला हळूच म्हणाले, काय ओवाळू म्हणतात ते? ती भोळेपणानं म्हणाली, क्या हो काय ओवाळू काय विचारताय, पंचारती। ते गंभीर चेहरा करत म्हणाले, असं होय, मला वाटलं पंचा घेऊन रती ओवाळते। त्याबरोबर सगळं केंद्र हास्य कल्लोळात बुडालं। सुलोचनाकडे बघत स्वामीजी खूप वेळ हसत होते। थोडीशी हिरमुसळपणानं ती म्हणाली, अहो पण मी पंचारतीच म्हणत होते। त्यावर हसणं थांबवून स्वामी म्हणाले, त्यांनी गाऊन दाखवलं, पंचारती ओ वाळू। ते म्हणाले, सगळेजण असं म्हणतात, तू नाही म्हणालीस तसं। मग म्हणाले, पंचारती म्हणजे 5 निरांजनांची आरती करू असं पंत महाराज आपल्या सद्गुरूंना म्हणतात, पण लोक पंचा आणि रती वेगळं वेगळं तोडून म्हणतात। पंचारती राहते बाजूला आणि नुसता पंचाच उरतो। स्वामीजींची विनोद बुद्धी अत्यंत तरल होती। दुसऱ्याचं वर्म काढणारा बोसरा विनोद ते कधीच करत नसत, परंतु हलका फुलका विनोद हा त्यांचा स्वाभाविक गुण होता आणि या त्यांच्या स्वभावामुळेच केंद्रातलं वातावरण नेहमीच तणावमुक्त आणि उल्हासित असे. एका केंद्रात ताराताईनं एक सुरेख भक्तिगीत म्हणलं.
येऊ कशी घनश्याम, येऊ कशी घनश्याम.
हे त्यावेळेला खूप गाजलेलं असं गीत होतं. सर्वांनाच ते गीत खूप आवडलं. स्वामीजी मात्र निर्विकार चेहरा करून ते ऐकत होते. गाणं झाल्यावर काही क्षण ते शांत बसले आणि मग स्वतः गुणगुणायला लागले.
येऊ कशी घनश्याम
असं दोन तीनदा म्हणून मग गुणगुणणं थांबवून एकदम म्हणाले, कशी येऊ कशी येऊ काय विचारत बसतेस, उठ आणि चालत चालत ये. केंद्रात खसखस पिकली. हसत हसत म्हणाले, हा काय प्रश्न आहे, कशी येऊ म्हणे, चालत चालत यायचं. असं म्हणून पुन्हा खळखळून हसायला लागले. तारासकट आम्ही सर्वजण त्यांच्या हास्यात सहभागी झालो.
मीर ये सारखे बसले ते कुठं तुम्ही? हा नंतर खुर्चीत बसलात, हे झाल्यावर तुम्ही म्हणा. हरी हरी कोणताही तू लावलेलं असं कोणताही म्हण.
देश बिराना है देश बिराना है रहना नहीं देश बिराना रहना नहीं देश बिराना है ये है संसार कागज की पुड़िया ये संसार कागज की पुड़िया यह संसार कागज की पुड़िया बूंद पड़े घुल जाना है रहना नहीं देश बिराना है रहना नहीं देश बिराना है ये है संसार झाड़ और झाकर ये है संसार झाड़ और झाकर आग लगी आग लगी जल जाना है रहना नहीं देश बिराना है रहना नहीं देश बिराना है ये संसार काट की बाड़ी ये संसार काट की बाड़ी उलझ पुलझ बर जाना है रहना नहीं देश बिराना 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 है कबीर सुनो भाई साधो कहत कबीर सुनो भाई साधो सतगुरु नाम ठिकाना है सतगुरु नाम ठिकाना है रहना नहीं देश बिराना है रहना नहीं देश बिराना है देश बिराना है देश बिराना है।
वाह या अर्थिया तुम्ही सगळ्यांना सांगितलं सामूहिक म्हटलं आपण तरी चालेल तुमच्या मनावर आहे हा सर्वान म्हणतो पाठवण
सेवितो हरस वाटितो अनिका वाटितो अनिका ग्यारे होऊन का प्राणभरे ग्यारे होऊन का प्राणभरे विटेवरी जाची पाऊले समान पाऊले समान विटेवरी जाची पाऊले समान पाऊले समान तोची एक दान शूरदाता तोची एक दान शूरदाता मनाचे संकल्प पाववीन सिद्धी पाववीन सिद्धी जरी राही बुद्धी याचे पायी। जरी राहे बुद्धी याचे पायी। विटेवरी ज्यांची पाऊले समान तोची एक दान शूरदाता। तोची एक दान शूरदाता। तुका मणे मज धाडिले निरोपा धाडिले निरोपा। तुका मणे मज धाडिले निरोपा धाडिले निरोपा। मार्ग हा सोपा सुखरूप। मार्ग हा सोपा सुखरूप। विटेवरी जाची पाऊले समान पाऊले समान तोची एक दान शूरदाता। तोची एक दान शूरदाता। विटेवरी जाची पाऊले समान पाऊले समान तोची एक दान शूरदाता। तोची एक दान शूरदाता। तोची एक दान शूरदाता।
तोची एक दान शूरदाता। वा वा मस्त। मागच्या सत्संगात आपण म्हणाला होता की प्रत्येक आत्मज्ञानी हा संतच असतो। आपल्याला संत तर फारच विराळा दिसतात, त्यामुळे परमेश्वराने हे आत्मज्ञानाचे ध्येय फारच सुदूर ठेवलेले आहे। प्रश्न, ज्याप्रमाणे एखाद्या पाण्याच्या टाकीत रोज पाणी टाकत गेले तर एक दिवस ती निश्चित भरते, त्याप्रमाणे आत्मज्ञानाचे नाही ना? रोज ठराविक पण उत्कटतेने साधना जरी केली तरी ज्ञानाचा घडा भरायला सद्गुरूंनी कृपा करणे ही शेवटची स्टेप राहतेच ना, असं विचारलेलं आहे। ज्याप्रमाणे एखाद्या पाण्याच्या टाकीमध्ये रोज पाणी टाकत गेलं तर ती निश्चित भरते, त्याप्रमाणे आपण रोज साधना करत गेल्यानंतर आत्मज्ञान व्हायला काय हरकत आहे? सद्गुरूंची कृपा ही शेवटची स्टेप राहतेच ना, म्हणजे पाण्याच्या टाकीत सारखं इथं नाहीये असं काही आहे का? पाण्याची टाकी भरणं आपल्या हातात आहे, रोज एक बादली जरी त्याच्यामध्ये घातली तरी देखील मोठी टाकी असेल अगदी तरी 2 महिन्यांनी 4 महिन्यांनी तर ती भरेल। तशी रोज साधना केल्यानंतर आत्मज्ञान व्हायला काय हरकत आहे? पण ही सद्गुरूंची कृपा ही एक स्टेप काय प्रकार आहे असा असा थोडासा रोग कदाचित आहे याच्यामध्ये। आत्मज्ञान होणं ही गोष्ट रोज पाण्याच्या टाकीत पाणी घालण्यासारखं नक्की आहे हे मी तुम्हाला सांगतो. आणि रोज पाण्याच्या टाकीमध्ये पाणी घालत गेलं तर जशी टाकी भरते तसं रोज साधना केली की आत्मज्ञान हे होतं हे मी तुम्हाला नक्की सांगतो. मग मधल्या सद्गुरूंच्या कृपेचं काय? तुम्ही रोज ध्यान करणं हीच सद्गुरूंची कृपा आहे. सद्गुरूंच्या कृपेसहितच ती गोष्ट तुम्ही करत असता. आपल्याला कृपेविषयी असा एक वेगळा भाव आहे की आपण करतो त्याच्या व्यतिरिक्त आपण बऱ्याच टीव्ही सिरियल वगैरे बघतोच, अर्थात पौराणिक देखील बघतो, त्यामुळे असा हात केला आणि मग ते असे केशरी तांबडे पिवळे असे कण बाहेर पडले, ते असे त्या शिष्याच्या इकडे तिकडे फिरून आत जायला लागले, मग आत असा प्रकाश वगैरे पडला. तसं तशी आत्मज्ञान ही गोष्ट नाहीये. मी असं म्हणतो ते लाक्षणिक धरावं. आता ते तरी काय दाखवणार, म्हणून त्यांना असं काहीतरी दाखवायला लागतं. रोज तुम्ही ध्यानाला बसता हीच सद्गुरूंची कृपा आहे. तुम्ही स्वतःच्या आपल्या स्वतःच्या इच्छेनी आणि आपला प्रयत्न म्हणून बसता, सद्गुरूंची कृपा आणि तुमचे प्रयत्न या दोन गोष्टी बरोबरच चालतात. जसे तुम्ही दोन पायांनी चालता तसं ते आहे. एक पाऊल टाकल्यानंतर त्याच्या पुढे जाण्यासाठी दुसरं पाऊल हे उचलावंच लागतं. तसं तुम्ही साधनेचं पाऊल टाकलं की सद्गुरु कृपेचं पाऊल उचलून तुम्हाला एक पाऊल त्यांनी पुढे नेलंच समजा की तुम्हाला तुमच्या साधनेचं पुढचं पाऊल टाकावं लागतं. अशा प्रकारे परमार्थ आहे. पहिल्या पावलापासूनच सद्गुरूंची कृपा आहे. सद्गुरूंची कृपा ही नंतर कुठल्या तरी एका विशिष्ट क्षणाला होते असं कृपा करून समजू नका, असं नाहीये. सत्कर्म करण्याची प्रवृत्ती होणं ही सद्गुरूंची कृपा आहे. तरी संतान सवे वसता योग ज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्येसी येणेची सत्कर्मे अशेषही अज्ञान विरमे जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी. म्हणून तुम्ही जे पाऊल टाकता त्या पावलातच सद्गुरु कृपा आहे. सद्गुरु कृपेशिवाय टाकलेलं पाऊल कुठूनच कुठं घेऊन जाऊ शकत नाही. तुमचं जे होडकं आहे ते सद्गुरूंच्या स्टीमर बोटला लावलेलं जोडलेलंच आहे. ते होडकं एवढा अफाट दर्या ओलांडून पलीकडे जाईल याची कोणतीही शक्यता नाही. सुटले अफाट वारे भवतारू त्यात बिथरे असं नेहमीच होत राहत. म्हणून सद्गुरू आणि सद्गुरूंची कृपा आणि तुमची साधना हे सगळं बरोबरच चालतं आणि या भावनेसहितच तुम्ही साधना करा. तुम्ही ध्यानाला बसलेले असतात तेव्हा सद्गुरूंच्या कृपेनी ध्यान करता ध्यानात जो प्रत्यय येईल थोडा बहुत क्षणिक विचाररहित होण्याचा तीही सद्गुरूंची कृपा समजा. चुकून तुम्ही माझ्या प्रयत्नांनी केलं असं म्हणालात तर तिथे अडकून पडाल, मग तिथून पुढे जाणं मुश्किल आहे. असं असल्यामुळं सुरुवातीलाच शरणागत भावानी आणि त्यांची कृपा आहेच अशा विश्वासानीच साधना करायला सुरुवात करा, तरच धडगत आहे. जर तुम्ही करत असाल तर तुम्ही कधीही पोहोचणार नाही. अगदी ज्ञानी जरी झाला ज्ञानी म्हणजे अति अति शुद्ध बुद्धी असलेली व्यक्ती की जिला शास्त्रांचे अर्थ जसेच्या तसे समजतात, सर्वसाधारण तशी बुद्धी नसते. शास्त्रांचे अर्थ यथातथ्य समजणं ही फार मोठी दुर्लभ गोष्ट आहे. आपल्या चिकित्सेनी, आपल्या तर्कानी जे सम्यक ज्ञान आहे ते ज्ञान होणं, बुद्धीमध्ये ठसणं ही सामान्य गोष्ट नाही. अशा आश्चर्यासारख्या गोष्टी घडलेल्या आहेत. जसं आचार्य वयाच्या 7व्या वर्षी त्यांचं शास्त्रांचं अध्ययन देखील पूर्ण झालं. शास्त्र देखील ज्या तर्कांनी बोलतात तो तर्क एकच असतो, एकाच पद्धतीचा असतो. असं असल्यामुळं त्या तर्काची रीत एकदा कळली की मग प्रत्येक श्लोक आणि प्रत्येक अध्याय त्याचं विवरण असं न जाता त्या शास्त्रात काय सांगितलं हे समजतं, तशा प्रकारे आचार्य शिकले. असं म्हणतात की विनोबांना प्रस्थानत्रयी शिकण्यासाठी म्हणून फार इच्छा होती शास्त्रीय मार्गाने शिकावी. म्हणून त्यांनी बापूजींची परवानगी घेतली आणि केवलानंद सरस्वतींच्या प्राज्ञपाठ शाळेमध्ये वाईला ते जाऊन दाखल झाले. तर बापूजींनी त्यांना एक वर्षाची मुदत दिली की एक वर्षामध्ये प्रस्थानत्रयी शिकून ये. प्रस्थानत्रयी शिकण्यासाठी 12 वर्ष लागतात. प्रस्थानत्रयी म्हणजे उपनिषद भाष्य, ब्रह्मसूत्र भाष्य आणि गीता भाष्य. आचार्यांनी जे भाष्य केलेलं आहे त्याचा शास्त्रीय अभ्यास करणं. विनोबांनी ब्रह्मसूत्र भाष्यापासून सुरुवात केली आणि काही काळ झाल्यानंतर, एक महिन्या दोन महिन्याचा काळ झाल्यानंतर, आचार्यांचा तर्क त्यांच्या लक्षात आला, आचार्यांचं प्रतिपादन त्यांच्या लक्षात आलं आणि मग त्यांनी केवलानंद सरस्वतींच्या समोर ब्रह्मसूत्र भाष्य आचार्यांनी काय आणि कोणत्या तर्कांनी लिहिलेलं आहे हे उलगडून दाखवलं. ते बरोबर होतं. त्याच तर्कांनी गीता भाष्य आहे असं त्यांनी केवलानंद सरस्वतींना सांगितलं, तेही बरोबर होतं. आणि त्याच न्यायाने ब्रह्मसूत्र देखील, त्यांचा अभ्यास 6 महिन्यात पूर्ण झाला. ते म्हणाले की तुला समजलेलं आहे. मग उरलेला 6 महिन्यांचा काळ महाराष्ट्रातले जे किल्ले आहेत त्याच्या भ्रमंतीत त्यांनी घालवला आणि मग बापूजींकडे ठरल्याप्रमाणे 1 वर्षाने गेले. अशी बुद्धी असली, या बुद्धीला शास्त्राचे अर्थ जसेच्या तसे समजतात. स्वामीजींना स्वरूपानंदांकडे जाण्याच्या आधी शास्त्र उत्कृष्ट समजलेलं होतं. शास्त्रांनी काय सांगितलं याची सीमा त्यांनी गाठलेली होती. त्यांची निरूपण अंतरंग पद्धतीनेच होती. अशा ज्ञानी माणसाला देखील ज्ञान झाल्यानंतर मला ज्ञान झालं याच्यातला मी काढण्यासाठी शरण जावंच लागतं. सद्गुरु शरण होऊनच आचार्यांना ज्ञान झालं. ज्यांनी शिकवलं त्यांना शरण जाऊनच विनोबांना ज्ञान झालं. आणि स्वामीजींना देखील शास्त्र माहीत असलं तरी देखील प्रतिती ज्ञान आपल्याला स्वरूपानंदांमुळे पक्क झालं असंच ते म्हणतात. म्हणजे ज्ञानी झाला तरी देखील आणि ज्ञानाची परिसीमा ज्याला म्हणतात, इतकं बुद्धी ज्ञान ठसलं किंवा समजलं तरी देखील ज्ञानाचा एरवी होणारा अहंकार काढून टाकण्यासाठी मला ज्ञान झालं याच्यातला इन्व्हर्टेड कॉमा मधला मी काढूनच टाकावा लागतो, तेव्हाच ज्ञानाशी एकरूपता होते, अन्यथा नाही. म्हणून ज्ञानी पुरुष जे शेवटच्या पायरीमध्ये करेल ते भक्त पहिल्याच पायरीत करतो. भक्ताने ते पहिल्याच पायरीत करावं. शेवटच्या पायरीमध्ये मी काढण्याच्या ऐवजी पहिल्यापासूनच मी काढून साधना करावी, तिथं सद्गुरु कृपा आहे. रोज बादली सद्गुरु कृपेनीच टाकावी टाकतो आहे असा भाव धरावा, मी करतोय असा भाव धरू नये. आणि जे ज्ञानी शिकतात त्यांना यथार्थ अर्थ समजतात, हे समजल्यानंतर शरणागती विसरतात, ते बोधापासून दूर राहतात. ते बोधापासून दूर राहतात. मी नाव घेणार नाही, पण त्याच केवलानंद सरस्वतींचे मानसपुत्र यशवंतराव चव्हाणांचे राजकीय गुरु फक्त नाव घेणार नाही, तर्कतीर्थ म्हणून ज्यांना पदवी मिळाली ते त्यांच्या जीवनामध्ये शास्त्र शिकून देखील बोध राहिला नाही, बोधाने प्रवेशच केला नाही. म्हणून याचं कारण असं की त्या ज्ञानाच्या बरोबर जी शरणागती हवी होती ती शरणागती झाली नाही. म्हणून ज्ञानी पुरुषाला देखील शरणागतीची गरज आहे, तरच त्याला प्रतिती ज्ञान ठसतं त्याच्या ठिकाणी. आणि आपल्यासारख्यांना तर पहिल्या पावलापासूनच शरणागतीचा अभ्यास आणि साधना असं जावं लागतं. म्हणून ज्ञानाचा घडा भरायला सद्गुरूंची कृपा करणं, सद्गुरूंनी कृपा करणं ही शेवटची स्टेप राहतेच ना, ती पहिली स्टेप आहे आणि तेवढी एकमेव स्टेप आहे. बाकी सद्गुरूंच्या कृपेसहितच सगळं करायचं आहे, सर्वात शेवटी वगैरे नाही. आत्मज्ञान होण्याआधीचा क्षण व आत्मज्ञान झाल्यानंतरचा क्षण यात काय फरक जाणवतो? अनुग्रहाच्या आधी व नंतर जसे सामान्यपणे काहीच वेगळे वाटत नाही, त्यापेक्षा ते वेगळे असेल ना? काही वेगळे जाणवते का? स्वामीजी, ह्या प्रश्नाचे उत्तर फक्त आपणच मोठ्या कृपाळूपणे जर योग्य वाटले तरच देऊ शकता. आमच्यासारखे भाग्यवान शिष्य आम्हीच की या प्रश्नाचे उत्तर आपल्याकडे आहे. कदाचित आपली इच्छा असूनही आपण तो अनुभव आम्हाला समजावून सांगू शकणार नाही. हा आम्हा साधकांचाच दोष किंवा मर्यादा. स्वामीजी, हे फक्त आपल्यासाठीच. अरे, हे माझ्यासाठीच होतं पुढचं जे आहे ते, पण आता एवढं वाचल्यामुळे वाचतो. मी अजून केजीत ही नसताना पीएचडीच्या पुढचे प्रश्न विचारतो आहे, त्याबद्दल राग नसावा असं म्हटलेलं आहे. आत्मज्ञान होण्याआधीचा क्षण आणि आत्मज्ञान झाल्यानंतरचा क्षण यात काय फरक जाणवतो? आणि कंसात म्हटले, अनुग्रहाच्या आधी व नंतर जसे सामान्यपणे काहीच वेगळे वाटत नाही, त्यापेक्षा ते वेगळे असेल ना? अनुग्रहाच्या आधी आणि अनुग्रहाच्या नंतर सामान्यपणाने वेगळं वाटतं असं मी तुम्हाला सांगतो. कोण म्हणतं वेगळं वाटत नाही? नक्की वेगळं वाटतं. स्वरूपानंद जे गणेशनाथांना म्हणाले की मला काहीतरी होईल असं वाटलं, तर ते प्रत्येक वेळेला कोट करण्याची गरज नाही कोणी. त्यांना तुरंत समाधी लागेल असं वाटत होतं म्हणून ते म्हणाले. वेगळं न वाटायला काय झालंय? आपल्याला लोकविलक्षण आणि दैवी अशी कृपा लाभली हे समजत नाही. समजायला पाहिजे असं मी तुम्हाला म्हणेन. एवढंच नव्हे तर अनुग्रह झाल्यानंतर आपण अनुग्रहित आहोत, आपण सद्गुरूंचे अंकित आहोत याची कायम स्मृती राहते, तुम्ही विसरू शकत नाही. जसा तो भुंगा त्या आईला डंख करून जातो आणि त्या आईला ध्यासच लागतो की परत तो कधीतरी येईल आणि आपल्याला डंख करेल की काय. आणि असं म्हणतात की ती इतकी तळमळते त्या डंखामुळं आणि त्याच्या स्मृतीमुळं की ती कालांतराने भुंगा होऊन उडून जाते. तसा अनुग्रह असतो. अनुग्रहाच्या आधी आपण अनुग्रहाकरता कसे येऊन बसतो? आपण असे येऊन बसायला पाहिजे की केवढं मोठं जन्मोजन्मीचं भाग्य माझं असेल की मला आज सद्गुरूंनी अनुग्रहासाठी बोलवलं, माझ्यावर ते कृपा करत आहेत. मला तर अनुग्रहाच्या आधी आणि अनुग्रहाच्या नंतर फार विलक्षण वाटलं. नंतर तिथं त्यांच्या खोलीत पाऊल टाकल्याबरोबरच वेगळेपण जाणवायला सुरुवात झाली. असं कसं होईल? ते त्यावेळेला मला सर्वात शक्तिमान व्यक्ती वाटले या विश्वामधले. त्यांच्या शांततेत शक्ती भरून होती. त्यांच्या स्पर्शातून, दृष्टीतून, अंगोपांगातून कृपा बरसत होती. वेगळं वाटलं. असा अनुभव कधी आला नव्हता. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीकडे जाते तेव्हा असं काही होईल याची कल्पनाच नव्हती. त्यामुळे हे विधान मला तेवढं मान्य नाही की अनुग्रहाच्या आधी आणि नंतर जसे सामान्यपणे काहीच वेगळे वाटत नाही. मग तुम्ही योग्य तयारीने गेलेले नव्हतात असा त्याचा अर्थ आहे. गेला नसाल असा त्याचा अर्थ आहे. ऑफिसमधल्या कोणाकडे तरी चहा प्यायला जावं तसं तुम्ही गेले असाल. एरवी तुम्हाला जर भाव घेऊन गेला असाल तर वेगळं वाटायलाच पाहिजे. असं कसं होईल? आत्मज्ञान होण्याआधीचा क्षण व झाल्यानंतरचा क्षण यात काय फरक जाणवतो? काही वेगळे जाणवते का? तुम्ही मोठ्या कौतुकाने मला अनुभवाबद्दल विचारतात, त्याच्याबद्दल मला काही म्हणणं नाही. उत्सुकता असते त्यामुळे तुम्ही विचारता, मीही उत्तर देतो. तुम्हाला साधनेशिवाय पर्याय नाहीये. कोणालाच साधनेशिवाय पर्याय नाहीये. मला शंकराचार्य असं म्हणाले की आत्ताचे दिवस किती गडबडीचे आहेत आणि तुम्ही हे ध्यान वगैरे म्हणता ते कसं काय शक्य आहे? मी चक्रावूनच गेलो. मी त्यांना पाद्यपूजेसाठी बोलवत होतो आणि ते मला म्हणतात की हा मग तुम्ही काय करता? तुमचे लोक ध्यानाला बसता काय करता? ध्यान करता म्हणजे मी म्हणलं ते जरा समजून सांगायला वेळ लागेल. तुमच्याविषयी वेळ आहे का तेवढा? नाही नाही, मला उत्सुकता आहे म्हणाले. मी त्यांना ध्यान करतो म्हणजे काय करतो ते सांगितलं. त्यानंतर ते मला असं म्हणाले की आताचा काळ किती गडबडीचा आहे, कोणापाशी वेळ नाही म्हणाले. मी सकाळी उठतो तर माझे अनेक जेमतेम उरकतो, बाहेर लोक भेटायला आलेले असतात. मी जर ध्यानाला बसलो तर नाराज होऊन परत जातील. मी म्हणलं लोकांकरता तुम्ही महाराज, लोकांकरता तुम्ही हवे आहात लोकांना, पण तुमच्या स्वतः करता तुम्हाला ध्यान आवश्यक आहे. माझ्याबरोबर पंकज होता. तुम्हाला स्वतः करता ध्यान आवश्यक आहे. तुम्ही जर म्हणालात मला वेळ कसा काढायचा हा प्रश्न आहे तर तो तुमचा मुद्दा आहे. पण तुम्ही कोणीही असा, तुम्हाला आवश्यकता आहे. हो म्हणाले, मला समजतं, मला आवश्यकता आहे. म्हणून साधनेची आवश्यकता ही तुम्हाला कोणतीही पदवी मिळाली तरी देखील आहे. स्वामीजी म्हणायचे अगदी पुणे महानगरपालिकेने एखाद्या उद्योगपतीला कर्मयोगी म्हणून पदवी दिली म्हणून काही तो कर्मयोगी होत नाही. त्यांनी भरपूर उद्योगधंदे काढले म्हणून त्याला उद्योग व्यवसाय काढले म्हणून त्याला कर्मयोगी अशी पदवी दिली म्हणून तो काही भगवद्गीतेचा कर्मयोगी होत नाही. तुम्हाला गरज आहे महाराज तसं साधनेकरता प्रत्येकाला वेळ काढण्याची गरज आहे. आणि या तुम्ही दिलेल्या वेळेनेच ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे. हे ट्रान्सफॉर्मेशन आहे. याच्यामध्ये आधीचा क्षण आणि नंतरचा क्षण इतकं मोठं बायफर्केशन नाहीये. एखादं फूल उमलतं त्याच्या आधी त्या झाडाच्या फांदीला ती भगिनी तिची अशी श्रद्धा असते की बोट दाखवलं तर ती कळी एखाद्या वेळेस गळून पडेल म्हणून बऱ्याच भगिनींनी मला असं दाखवलं म्हणजे तिला दृष्ट नको लागायला ही इथं कळी धरतीये. तिथपासून ते फूल होईपर्यंत काय जायला लागतो जवळपास 3-1 दिवसांचा काळ असतो. अगदी थोडस काहीतरी तिथं आहे असं वाटावं मग ते जाडसर होतं मग कळी दिसायलाच लागते मग ती उकलते उमलते फूल होत. त्या फुलाला जर विचारलं की तू फूल झालास त्याच्या आधीचा क्षण आणि तो म्हणा तो म्हणेल हे हा सलग प्रवास आहे. याच्यात कोणता आधीचा क्षण नाही आणि नंतरचा क्षण नाही. प्रत्येक क्षण एकाचे दुसऱ्याला जोडून आहेत. असं नाहीये की 8:10 मला आत्मज्ञान झालं. 8:10 ती गोष्ट नाहीये. तुम्ही जे जीवन जगत आलात त्याचा परिपाक म्हणून तुमच्या ठिकाणी संदेहरहित ज्ञान निर्माण होतं म्हणजे आत्मज्ञान होतं. एनलाइटनमेंट याच्यामध्ये तुमचं मन तुमची बुद्धी तुमचं अंतःकरण तुमचं चित्त या सगळ्या गोष्टीमध्ये हळूहळू पूर्ण फरक पडतो आणि हा जो पूर्ण फरक पडतो त्याचा आदला दिवस त्याचा आदला दिवस त्याच्या अलीकडचा दिवस त्याच्या आधीचा महिना वर्ष 2 वर्ष 10 वर्ष ही प्रक्रिया चालू असते. असं असल्यामुळं त्याला त्याचं विशेष काही वाटत नाही. तो तसा बनत 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 तिथपर्यंत आलेला असतो त्यामुळे त्याच्या आधीचा तो आणि नंतरचा तो असा कोणताच प्रकार नसतो. तो तिथं प्रवासात येऊन पोचतो. आणि तेच होऊन राहतो. त्याच्या आधीच्या क्षणी तो अज्ञानी आणि त्याच्या पुढच्या क्षणाला एकदम ज्ञानी असं काही नसतं. असं असल्यामुळं त्यालाही आपण हळूहळू जसं साधक सात्विक वृत्तीचा अंगीकार करतो सत्कर्म करतो श्रवण करतो पूजा करतो ज्ञानेश्वरी भागवत इत्यादी वाचतो तेच त्याचं चालू असतं. पहिल्यापासून जे धरलेलं असतं तेच चालू असतं. असं करता करता तो आनंदरूप होऊन जातो. पण कोणत्या क्षणी तो आनंदरूप झाला पहिल्या दिवसापासूनच ही प्रक्रिया सुरू होती जेव्हा तो सन्मार्गाला लागला तेव्हापासून. म्हणून त्याच्या अलीकडचा क्षण आणि पलीकडचा क्षण असं मात्र काही नाहीये. जसं सूर्य उगवतो आणि एकदम माध्यान्न होत नाही त्यामुळे तुम्हाला हा सगळा बदल सहन होतो. जर असं झालं सूर्य उगवला असा इथं दिसला आणि एकदम फास्ट फॉरवर्ड काहीतरी झालं वरच आला तर मग फार टेम्परेचर डिफरन्स तुम्ही त्याच्याशी ऍडजस्ट होणं हे तुम्हाला जमणारच नाही, तुम्ही गोंधळून जाल. तसं होत नाही. सूर्य उगवतो, झुंजुमुंज होतं, त्याच्या आधी दिशा फुटतात, दिशांचे रंग बदलायला लागतात. मी असं वाचले रवींद्रनाथ रोज त्यांच्या गच्चीवर उभे राहत असत, पूर्वेकडे तोंड करून, आणि रोज ते दृश्य निहाळत असत की रात्रीचा गडद काळोख मिटायला सुरुवात होते. तेच दिशांमध्ये काहीतरी फरक पडत, त्यांचं मन काव्याने भरून यायचं. रोजचा सूर्योदय निराळा आहे असं त्यांनी लिहून ठेवलं. रोजचा सूर्योदय आकर्षक आहे असं त्यांनी लिहून ठेवलं. पण त्याची प्रक्रिया रात्रीच्या गर्भामध्ये आपण गाढ झोपलेले असतो तेव्हा 3:30 सुरू होते. तेव्हा 6 सूर्याची अगदी कोळी किरण येतात, एकदम काहीच घडत नाही. त्यामुळे त्याच्या आधीचा क्षण आणि नंतरचा क्षण याच्यामध्ये बरेच क्षण असतात. त्यामुळं त्या व्यक्तीला आपण जसे आहोत तसंच वाटतं, काही फार फरक वाटत नाही. जसं बालपणातून कुमार वयामध्ये कोणी यावं याच्यात त्याला फार आपल्यात फरक पडलाय असं वाटत नाही, रोज पडत असतो. असं असल्यामुळे त्याला ते झेपत. कुमार वयातून तो पौगंडावस्थेत जातो तेव्हा थोडासा गोंधळतो, पण तरुणपणामध्ये जातो आणि तो बालपण आणि कुमारपण विसरतो, इतका तारुण्याशी तो समरस होतो. जणू आधीचे क्षण नव्हतेच, पण तारुण्याचे क्षण अचानक एकदम आलेले नसतात. आणि जी व्यक्ती कोणी 60 जीवन जगते त्याला 60 आधी आणि नंतर याच्यात फरक काय असं जर 60 वाढदिवस केल्यावर विचार तो म्हणतो काहीच नाही, कालचा दिवस होता तसाच आजचा दिवस. आणि हे जर 75 वर्षी विचारलं तर तो त्या जीवनाशी समरस होऊन गेलेला असतो, तो आत्मज्ञानाशी समरस होऊन गेलेला असतो, आत्मभावाशी समरस होऊन गेलेला असतो. त्याच्या दृष्टीने वेगळं काही नसतं. स्वामीजी मला म्हणालेले होते की मी तुला हे जे दिलं त्याच्या आदल्या दिवसाचा तू आणि मी दिलं त्याच्या नंतरचा तू याच्यात तुझ्या दृष्टीने काही नाही फरक पडलेला, तू तसाच आहेस, तू तसाच होतास, पण आता लोकांची दृष्टी बदलली असं म्हणाले. मग माझ्यात काहीच फरक नव्हता का पडला? 1977 मी अनुग्रह घेतला आणि 92 हळूहळू फरक पडला. मला ते ज्ञान जसं पेलत गेलं तसं हळूहळू ते पेलत गेलं, हळूहळू जमवत गेलं, आणि ते जमवत जमवत आपण हे जमवले याचं मला विशेष भानही नव्हतं. मला 92 असा प्रश्न पडला की हे मला का दिलं स्वामीजींनी, नक्की आपण काय मिळवलेलं आहे? मागे एकदा मी बोललो तो देखील त्याच्यावर. काय पाहिलं असेल माझ्यात त्यांनी? याच कारण मला ते जीवन अगदी एकसारखं वाटत होतं, मी ते जीवन ओळखलेलं नव्हतं. याला ज्ञान म्हणतात आणि तू आता सद्गुरुपदी आहेस असं स्वामीजी म्हणाले, माझ्या दृष्टीने सहज गोष्ट होती. रोजच्या सारखं तर ध्यान होत आहे, स्थिरता आहे तशीच आहे, ही विशेष गोष्ट आहे असं मला माहित नव्हतं, वाटत नव्हतं. याचं कारण सातत्याने ते माझ्याजवळ तसंच होतं. त्यामुळे आदला दिवस आणि पुढचा दिवस तुझ्या दृष्टीने काही फरक नाहीये म्हणाले स्वरूपानंद. म्हणाले, बाळासाहेब माझ्या आधी, माझ्याकडे येण्याच्या आधी संतच होते, माझ्याकडे आल्यानंतर ते संत झाले असं काही झालेलं नाहीये. ते तशाच शाश्वततेच्या बोधात होते. पण हा जो प्रवास आहे, हा प्रवास इतका सायलेंटली, इतका हळुवार पावलांनी तुमच्या जीवनामध्ये ही गोष्ट घडते, हा प्रवास घडतो, की आपण प्रवास करून कुठून कुठं आलो हे जर मागं वळून जरा पाहिलं तर लक्षात येतं. नाहीतर ते जीवन तुमच्या सरावाचं असतं, तुम्हाला त्याच्यात विशेष काही वाटत नाही. म्हणून अलीकडचा आणि पुढचा क्षण अशी गोष्ट नाहीये. परमेश्वराचा, परमात्म्याचं दर्शन हे स्वामीजी म्हणायचे की तुम्ही लक्ष्मी रोडने अलका टॉकीज कडे येत आहात आणि लकडी पुलावरून तिकडून परमात्मा येतोय आणि अलका टॉकीजच्या चौकात तुम्हाला तो दिसला, असं देवदर्शन नाही. बनत बनत बन जावे अशा प्रकारे हळूहळू हळू होणाऱ्या या गोष्टी आहेत. असं असल्यामुळं साधक आपल्या साधनेमध्ये वारंवार पराभूत होतो, कामक्रोधांपुढं वारंवार त्यांच्यावर जय ही मिळवतो. जय मिळवला की पुढच्या दिवशी तो पराभूत होतो असं त्याला वाटतं, पण त्याच्या पुढच्या काळात तो जयही मिळवतो. असे अनेक पराजय आणि अनेक जय मिळून अंतिम विजय होत असतो. तो मोक्षश्री ज्याला म्हणतात, ती मोक्षश्री संपादन करतो, पण त्याला त्याची विशेष जाणीव नसते. मगाशी मी तेच तर सांगत होतो की ही विशेष जाणीव ही अहंकार द्योतक असते. अशी विशेष जाणीव जिथं आहे, स्वतःचा टेंभा मिरवणारी प्रवृत्ती जर असेल तर ते नाहीये असं समजायला काही हरकत नाही. तो असेल त्याच्या पक्षी ज्ञानी, पण तो तसं अवघडच आहे. त्याला तर सहज भाव असला पाहिजे. मग ते भाग्यपुरुषी सेविले सावकाश, इतरांनी म्हणावं, त्यांनी आपल्या स्वतःला म्हणण्यात काही हशील नाही. तो जसाच्या तसाच आहे, इतरांना तो तसा जाणवो, जाणवला तर, नाही जाणवला तर काही फरक पडत नाही. लोभी धन साधो गेले तव धनची होऊनी ठेले, मग ते भाग्य पुरुषी सेविले सावकाश. तसा तो संत होऊन गेला आणि इतर त्यांचा लाभ घेतात, त्याला त्याचं काही नाही. असं जर असेल तरच तो संत. आणि याच्यामध्ये क्षण आणि दुसरा क्षण असं म्हणून तप्पा नाही. काही वेगळं जाणवणं हे जर एकदम ड्रॅस्टिकली चेंज झाला तर शक्य आहे, पण तसं नसल्यामुळं ही खूप सावकाशिनी आणि नित्य घडणारी प्रक्रिया आहे. तुमच्या मनामध्ये नित्य बदल घडत राहतो, चित्तामध्ये नित्य बदल घडत जातो. ते शुद्ध शुद्ध तर शुद्ध तम असं होत जातं, त्याच्यात विशेष तुम्हाला काहीच वाटेन असं होतं. तुम्ही शांत आहात याच्याबद्दल तुम्हाला विशेष काहीच वाटत नाही. जसं एखादं मूल सुरुवातीला जेव्हा बोलतं तेव्हा आई वडील अगदी कौतुकाने आपल्या मोबाईल मध्ये किंवा टेप रेकॉर्डर मध्ये त्याला काहीतरी बोलायला लावायचं, मग ते टेप करायचं, ऐकायचं, कसा हा बोबडा छान बोलतो. त्या बोलण्याचं बरंच कौतुक असतं. आपलंही कोणीतरी असंच केलेलं आहे, पण आता आपण एवढे बोलतो कोणी कौतुक करत काही कारण नाहीये. त्याची जेव्हा सहज स्थिती होते तेव्हा ती फार कौतुकाला आपलं आपल्यालाही काही वाटत नाही आपण बोलतो. पण जेव्हा सुरुवातीला बोलायला शिकतो तेव्हा किती ते मूल बोलत असतं, सारखं सारखं बोलावं असं त्याला वाटतं. पण तीच आहे, ते ओलांडतं. ती ओलांडल्यानंतर मग त्याचा तो सहज भाव होतो. खाली या मनोजच्या दोन मुली मोठ्या झाल्या, ते फार मोठं पाहण्यासारखं, मला फार आनंदाचं असं झालं. त्या कसं तरी असा दोन पायावर उठायचा प्रयत्न करायचा, पडू नये म्हणून लगेच बसायच्या, मग उठायच्या जरा पडायच्या देखील, असं करता करता त्या उठायला लागल्या. दोन पावलं चालून लगेच बसायच्या किंवा पुढं पडायच्या, आता चालतात. जेव्हा सुरुवातीला चालायला लागल्या तेव्हा किती कौतुक, आपलंही तसं झालेलं आहे, पण आता आपल्या चालण्याचं कोणी कौतुक करतं? काही काहीच कारण नाही, तसंच आहे. त्या व्यक्तीला ते तसंच वाटतं, तो त्याचा सहज भाव होऊन जातो, त्याला त्याच्यात विशेष काही वाटत नाही. आणि आधीचे क्षण तर विसरल्यासारखे होऊन जातात. वेळ आपली पुढे गेली, पण समर्थ म्हणतात की एक बळाचे निवडले जे उगमाकडे पोहत गेले, उगम दर्शने पावन झाले तीर्थरूप. उलट पोहत जाण्यासारखं आहे, काम क्रोध असताना त्याच्या विरुद्ध, जगताकडे पाहण्याची ओढ असताना स्वरूप दर्शनाची ओढ, पण उगम दर्शन झालं आणि त्यांना धन्यता वाटली. उगमा पहिलीकडे गेले तेथोनी परतोनी पाहिले, तव पाणीच आटले काही नाही. मग तिथं जरा स्थिर स्थावर झाले आणि केवढी धडपड करून आपण इथं आलो म्हणून मागं वळून पाहिलं, ते काम, ते क्रोध, त्या आशा, त्या ममता, या सगळ्या तर विशेष काहीच नाही, पाणीच नाहीये, मृगजळ होतं असं त्याला वाटायला लागलं. अशा भावनेत स्थिर झाल्यानंतर हे उगमाकडे जाणं, उगम दर्शन होणं, धन्यता वाटणं, तिथं स्थिरस्थावर होणं आणि मग तो सहज स्वभाव बनणं, असा सहज स्वभाव बनल्यानंतर मोठा काळ गेलेला असतो. त्यामुळे त्याच्या आधीचा क्षण आणि नंतरचा क्षण अशी कोणतीही वस्तू नाही. हरिओम. तसं एक अर्धा मिनिट आपण शांत बसू. फार सुंदर प्रश्न होते. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि हरि.
श्रीराम काही निवेदन.